नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बुडके तुमका प्रादेशिक खबरो देता. 6व्या जीएसटी काउन्सिलाच्या बसकेन जीएसटीत केल्ल्या सुदारणाक लागून नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्स केंद्र सरकारान मान्य केला. केंद्र सरकाराचा व इतिहासिक निर्णय जाऊन असा असे म्हणित मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांनी देशाच्या लोकांक दिवाळी पहिली व्हड भेट दिल्या असे सांगले. 22 सप्टेंबर सावन सुधारित जीएसटी देशभर लागू जातली असे मुख्यमंत्र्यांनी म्हणला. गोयच्या पर्यटन, शेतकी मळ, उद्योग तसेच खण व्यवसायक या सुधारित जीएसटीचा फायदा जातलो. करदात्यांचो आकडो वाढतलो. उत्पादन निर्मिती, कापड निर्मिती, निर्यात हाका लेगीत चालना मेळटली असे मुख्यमंत्र्यांनी म्हणला. जीएसटी लागू केल्या उपरांत राज्याच्या शुल्काच्या येणावळीत 74% वाढ झाल्या जाल्यार कर शुल्क भारताचे प्रमाण गोयांत 112% वाढला असे मुख्यमंत्र्यांनी सांगले. दिल्लीत 56व्या जीएसटी काउन्सिल बसके उपरांत काल पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्या. बिरेस्तारा बिट्स पिलांनी गोय संकुलांत आनिकूय एका विद्यार्थ्यान आपलो जीव सोपयलो. हे विशीं मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल हुस्को उक्तायला जाल्यार दक्षिण गोय जिल्होधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाला समिती स्थापन करून या प्रकरणाची खोलायेन चौकशी करपाचो आदेश आपले दिला अशी माहिती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. या समितीच्या अहवालाचो निर्णय घेतले आणि उपरांत फुडले प्रतिबंधात्मक उपाय चालीक लावपा खातीर निर्देश जारी करतले. उत्तर गोयांत अशीच समिती स्थापन करतले असे मुख्यमंत्र्यांनी सांगले. समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाय करपाक संबंधित संस्थांक सल्लागार आणि सुचोवण्यो दितले असे मुख्यमंत्र्यांनी मुखार म्हणला. जीएसटी दराचे नवे स्लॅब व सुधारणा व्यवसाय गिरायका खातीरूच फायद्याचे ना जाल्यार ते समाजा खातीरूय फायद्याचे असा असे गोवा चेंबराचे अध्यक्ष प्रतिमा धोंड हांनी म्हणला. विमा आणि भलायकी सेवांचेर जीएसटी परवडपी आशिल्ल्यान मागणेत वाढ जातली. हाका लागून देशाची समाजिक आणि आर्थिक वाढ घटमूट जावपाक मजत जातली असे गोवा चेंबराचे अध्यक्ष प्रतिमा धोंड हांनी मुखार म्हणला. दर कपातीक लागून जीडीपी वाढीत भर पडटली. हाका लागून राष्ट्रीय विकास दर 0.5% वाढपाची शक्यताय असा. उणो केल्ल्या दराक लागून खर्च करपा योग्य उत्पन्न वाढटले आणि ऑटोमोबाईल, गिरायक उपेगी वस्तू, कपडे आणि हेर महत्वाच्या उत्पादनांची मागणी वाढटली. उणो अनुपालन खर्च आणि उण्या केल्ल्या कराचो लाभ सूक्ष्म ल्हान आणि मध्यम उद्देगांक जातलो असे गोवा चेंबरान मुखार म्हणला. बांबोळे गोय वैजकी महाविद्यालय आणि हॉस्पिटलाच्या वाठारांत येवपी टर्शरी कॅन्सर सेंटराच्या 3र्या स्लॅबाची कामाची पळोवणी भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी प्रत्यक्ष भेट दिवन केली. टर्शरी कॅन्सर सेंटर वरवीं दुयेंतींक बरो उपचार सेवा दिवपाक कटिबद्ध असा असे मंत्री विश्वजीत राणे हांणी मुखार म्हणला. दुयेंती खातीर ह्या सुविधेवरवीं खाशेल्या सेवांचेर लक्ष केंद्रीत करतले. कॅन्सर सारख्या दुयेंसाचेर उपचार परवडपी दरान करपा खातीर पीपीआय एलटी वांगडा कबलात करून दुयेंतींक बरे करपाची सुविधा हाडपी मेगा वैजकी शिबिरां आनी एआय यंत्रणेवरवीं चालना दिवपी कॅन्सराची तपासणी ह्यो सुविधा सरकार उपलब्ध करून दितले अशें मंत्री विश्वजीत राणे हांणी मुखार म्हणले. हॉकींत राजगीर आंतरराष्ट्रीय मैदानाचेर आशिया करंड वस्तादपण सर्तीन सुपर 4 स्टेज मॅचींत भारतान मलेशियाचेर 4-1 अशे वर्चस्वपूर्ण जैत मेळयले. ह्या जैताक लागून भारत आतां 4 गूण मेळून सुपर 4 गटांत पयल्या क्रमांकाचेर आसा. तातूंत कोरिया, मलेशिया आनी चीन हांचोय आस्पाव आसा. फाल्यां सुपर 4 पूल स्टेजांत भारत चीना आड खेळटलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेंत चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जालां. उत्तर आनी दक्षिण गोंयांतल्या कांय सुवातींनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा अशें पणजी वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.